इब्री लोकास पत्र अध्याय 6. यास्तव आपण ख्रिस्ताविषयींच्या मूळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. निर्जीव कर्मांचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे आणि सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया आपण पुन्हा घालू नये. देव होऊ देईल तर हे आपण करू, कारण जे एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडणारा पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यास उपयोगी अशी हिरवळ उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. आणि जी भूमी काटे झाडे व कुसळे उपजविते, ती टाकाऊ व शापित होण्याच्या लागास आलेली आहे. तिचा शेवट जळणे हा आहे. जरी आम्ही असे बोलतो, तरी प्रिय बंधूंनो, तुमची स्थिती यापेक्षा चांगली व तारणाकडे नेणारी आहे असा आम्हास तुम्हाविषयी भरवसा आहे. कारण तुमचे कार्य आणि तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा यावरून जी प्रीती तुम्ही त्याच्या नामावर दाखविली, तीही देवाने विसरावी असा तो अन्यायी नाही. आमची अशी उत्कंठा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने आशेची पूर्ण खात्री करून घेण्यासाठी तशीच आस्था शेवटपर्यंत बाळगावी, म्हणजे तुम्ही आळशी होणार नाही. तर जे विश्वासाने व धीराने वचनांची फळे वारशाने उपभोगणारे होतात, त्यांचे अनुकारी व्हाल. देवाने अब्राहमाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले की,
मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुझे संतान वाढविनच वाढविन.
त्याने धीराने वाट पाहिली म्हणून त्याला ह्याप्रमाणे वचनाचे फळ प्राप्त झाले. मनुष्य आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपले स्थापित करण्यासाठी शपथ ही त्यांच्यामध्ये सर्व वादांचा शेवट आहे. यास्तव आपल्या संकल्पाची निर्विकारता वचनाच्या वतनदारास विशेष दाखवावी या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये आला, यासाठी की ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन निर्विकार गोष्टींनी आपल्याला चांगले उत्तेजन यावे. ते आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा धरून ठेवण्याकरिता आश्रयास धावलो. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर आहे, तो अचल, बळकट व पडद्याच्या आतल्या स्थळी पोहोचणारा असा आहे. तेथे मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरिता आत गेला आहे.